सर मी अर्चना बोलते ब्रांच के स्कीम मधून. तुमची काही रिक्वायरमेंट आहे का सर फ्लॅट साठी? हा सर कुठे बघता तुम्ही फ्लॅट? ओके. आणि राहायला कुठे आहे सर तुम्ही? अच्छा, तर कसं बघताय म्हणजे किती बजेट पर्यंत बघताय? 3 का 2 BHK बघताय? 3 BHK का? तर बाणेरला आपल्याकडे आहे ना सर क्रिस्टल टॉवर म्हणून प्रोजेक्ट आहे, तिकडे 1200 स्क्वेअर फूट चा साधारण 1.35 CR ला जातो 3 BHK. वाकडला आहे ब्रॉडवे म्हणून, तिकडे पण आपल्याकडे जातो साधारण 1.30 CR ला. ब्लू रिज ला आहे भेंजोडीला. तुम्ही काय बजेट रेंज पर्यंत बघताय? नाही मी तेच विचारले, तुम्ही किती पर्यंत बघताय साधारण? रहाटणीला आहे सर. रहाटणी पिंपळे सोलावरच्या इकडे. ठीक आहे, मी ते रिचमंड पार्क म्हणून आहे तिथे 3 BHK 85 lakhs ला. औरंग रहाटणी वगैरे नाही का नवीन चांगला एरिया, खूप छान प्रोजेक्ट आहे आमचा. 8 टॉवर आहेत तिकडे. सगळ्या लक्झरी अमेनिटीज आपण देतोय, तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवून देते सर. तुम्ही राहायला वाकडला आहे का? सांगवी. हा मग तुमच्या इथून जवळ आहे सर ना ते. हो, आणि चांगला डेव्हलपिंग एरिया, मस्त डेव्हलप्ड आहे म्हणजे सगळं, स्कूल कॉलेजेस रेस्टॉरंट वगैरे हॉस्पिटल सगळं
आहे ना.
हा मी आता पाठवून देते तुम्हाला, तुम्ही बघून घ्या आणि काही क्वेरी असेल तर मला कॉल करा सर. ठीक आहे, ओके.